नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत आनी ऑस्ट्रेलियेन संरक्षण आनी सुरक्षा सहकार्याचेर नवे संयुक्त घोषणापत्र मंजूर केला. भारताक ऑस्ट्रेलियेन युरेनियमाची दीर्घकाळ पुरवण करपाचे मान्य जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज न्यूझीलंडाच्या 2 दिसांच्या भोवडेर ऑकलंडात पावतले. सुरक्षित शिमो, समृद्ध शिमवाठार आनी जागृत समाज एकठांय येवन देश सुरक्षित करूंक शकता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगले. आनी फुटबॉल विश्वचषकांत फ्रांसान मॉरोक्कोचेर 2-8 अशी मात करून उपांत्य फेरयेंत सुवात मेळयली. आतां पुराय खबरो. भारत आनी ऑस्ट्रेलियेन संरक्षण आनी सुरक्षा सहकार्याचेर नवे संयुक्त घोषणापत्र आनी दर्यावेले सुरक्षा सहकार्याचो आराखडो आपणायला, जाका लागून मुक्त, उक्ती आनी समावेशक अशी भारत पॅसिफिकाक चालना मेळटली. काल मेलबर्नात जाल्ल्या 3रा ऑस्ट्रेलिया भारत वर्सुकी फुडाऱ्यांच्या शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष अँथनी अल्बानीस हांचे मदीं प्रतिनिधी मंडळ पावड्याचेर जाल्ले उलोवणे उपरांत ही कबलात जाली. उलोवपा उपरांत संयुक्त पत्रकार निवेदनात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की भारत पॅसिफीक हो फकत 2 महासागरांचो केंद्रबिंदू न्हय, तर भारत आनी ऑस्ट्रेलिया सारख्या समान विचारांच्या लोकशाय देशांची आकांक्षा दर्शयता. प्रसार माध्यमांक माहिती दितना विदेश वेव्हार सचिव विक्रम मिस्री हांणी सांगले की भारताक ऑस्ट्रेलियन युरेनियमाची दीर्घकाळ पुरवण करपाची प्रशासकीय व्यवस्था दोनूय वटांनी मान्य केल्या. हे कबलाती वरवीं भारताची निवळ उर्जा कार्यावळ घटमूट जातली अशी अपेक्षा आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज न्यूझीलंडाच्या 2 दिसांच्या भोवडेर ऑकलंडात पावतले. प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडातले तांचे समपक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन उलोवप करतले. फाटल्या 2 वर्सांत खासा करून व्यापार आनी वाणिज्य तशेंच संरक्षण मळार म्हत्वाची प्रगती जाल्ल्या द्विपक्षीय संबंधांचो दोनूय फुडारी नियाळ घेतले. 40 वर्सां उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पयली न्यूझीलंड भेट आसतली. प्रधानमंत्री मोदी नामनेच्या व्यावसायीक आनी खेळा व्यक्तीं कडेन संवाद साधतले. भारत आनी न्यूझीलंड हांचे मदीं आशिल्ल्या घटमूट संबंधांचे प्रतीक म्हणून प्रधानमंत्री हे भेटे वेळार भारतीय लोकांच्या मेळाव्याक संबोधित करपाचे आसात. सुरक्षित शिमो, समृद्ध शिमप्रदेश आनी जागृत समाज एकठांय येवन देश सुरक्षित करूंक शकता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगले. नवी दिल्लींत शिमेवेल्या जिल्ह्यांतल्या पुलीस अधिक्षकांच्या परिशदेंत गृहमंत्री उलयताले. देश पुरायपणान घुसखोरी मुक्त करपा खातीर सरकार एक घटमूट वेवस्था तयार करता. ह्या उपक्रमांतल्यान स्थलांतर आडावपाचे, नोकऱ्यो निर्माण करपाचे, सरकारी कल्याणकारी येवजण्यांची 100% अंमलबजावणी करपाचे यत्न सुरू आसात अशें गृहमंत्री अमित शहा हांणी व्हायब्रंट व्हिलेज कार्यावळीचो उल्लेख करतना सांगले. भारत देश 21व्या शेंकड्यांतले विकसीत राष्ट्र जावपाच्या दिकेन वाटचाल करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. आयचो भारत हो अधिक प्रगत करपाच्या आनी अधिक यश मेळोवपाचेर विश्वास दवरपी आसा अशें प्रधानमंत्र्यांनी नमूद केलें. मेलबर्नातल्या एका सामाजीक कार्यावळींत उलयतना प्रधानमंत्र्यांनी सिडनींतल्या भारतीय समुदायाच्या वांगड्यांबरोबर जाल्ले भेटेचो उगडास काडलो.
मैं जब साल 2014 में ऑस्ट्रेलिया आया था तो 28 साल के बाद भारत का कोई पीएम यहां पहुंचा था. तब मैंने कहा था कि अब आपको 28 साल इंतजार नहीं करना पड़ेगा. पिछले 12 वर्षों में मैं तीसरी बार यहां आया हूं, यानी इस बार हैट्रिक लगी है. ये दिखाता है कि भारत और ऑस्ट्रेलिया के रिश्ते किस ऊंचाई पर है.
भारतात कुशळ कामगार, घटमूट संस्था आनी नवनिर्माण हाका लागून जागतिक क्षमता केंद्रांखातीर GCC सगळ्यात चड पसंत आशिल्ल्या सुवातीमदी भारत आसा अशें अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगले. नवी दिल्लीत जाल्ल्या CII नॅशनल GCC बिझनेस समीट 2026 उलयतना अर्थमंत्र्यांनी देशात 2100 GCC आसात, जातूंत 23 लाखापरस चड लोकांक थेट काम मेळटा अशें नोंद केले. ह्या केंद्रातल्यान वर्सुकी सुमार $100 अब्ज येणावळ मेळटा. अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रीम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, अर्थ, उत्पादन डिझायन आनी डेटाशास्त्र एकठांय करून ही केंद्रां नवनिर्माणाक पोसवण दितात अशें तिणी अधोरेखित केला. अर्थमंत्र्यांनी मुखार नमूद केले की बहुराष्ट्रीय कंपनी भारतात आपली क्षमता केंद्रां स्थापन करपाक चडांत चड उत्सूक आसात. भारताची GCC पर्यावरण यंत्रणा संवसारातल्या सगळ्यात व्हडल्या संघटीत गिन्यान निर्यात केंद्रांचे प्रतिनिधित्व करता हाचेर निर्मितीने भर दिलो. भारताची आकांक्षा फकत जागतिक क्षमता केंद्रांक यजमानकी दिवप न्हय, तर फुडल्या तंत्रज्ञान आणि उद्देगात फुडाकार घेवप ही आसा, अशें तिणें सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. भारत आणि ऑस्ट्रेलिया हांणी युरेनियम पुरवण आणि महत्वाच्या खनिज कॉरिडॉराचेर इतिहासीक समजिकायेच्या करारांचेर सयो केल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ अँथनी अल्बानीस हांणी काल मेलबर्नात आयोजित केल्ल्या 3rd ऑस्ट्रेलिया भारत वर्सुकी फुडारी शिखर परिषदेत वांटो घेतलो. या वेळार त्यांच्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक घटमूट करपाच्या उद्देशान शिष्टमंडळ स्तराचेर चर्चा केली. शिखर परिषद सोपल्या उपरांत व्हिक्टोरियाच्या गव्हर्नमेंट हाऊसात दोनूय प्रधानमंत्र्यांनी जोड पत्रकार परिषद घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधातल्या महत्वाच्या बदलांक येवकार दिलो आणि प्रादेशिक स्थिरताय, उर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान नवनिर्माणाखातीर सहकार्य आराखड्याक निमणे रूप दिले. इंडो पॅसिफिक वाठारात शांतीकाय आणि स्थैर्य सुनिश्चित करपाच्या उद्देशान दोनूय देशांनी संरक्षण सहकार्याच्या इतिहासीक जोड घोषणापत्राचेर सयो केल्यो. हे विषयी उलयताना प्रधानमंत्री मोदी हांनी सांगले की
हमारे मेरिटाइम सिक्युरिटी कोलॅबोरेशन रोडमॅप से इंडो पॅसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, आज हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
प्रस्तावित एक राष्ट्र एक वेचणूक कायद्याची तपासणी करपी संयुक्त संसदीय समिती आयज आणि फाल्यां गोयात व्यापक सल्लामसलत करतली. समिती आपल्यो शिफारसी करचे पहिली समाजातल्या वेगवेगळ्या वर्गातले विचार एकठांय करपा खातीर देशव्यापी संपर्क मोहिमेचोच एक भाग म्हणून ही समिती गोयाक भेट दिवपाची आसा. फुटबॉल विश्वचषकात फ्रान्सान मॉरोक्कोचेर 2-0 अशी मात करून उपांत्य फेरयेत सुवात मेळयल्या. अमेरिकेतल्या बॉस्टन शारात जाल्ले पहिले क्वार्टर फायनल मॅचीत पहिल्या अर्धात गोल जावंक नाशिल्ले. दुसऱ्या अर्धात कायलियम एमबापेन 60व्या मिनटार आणि ओस्मान डेंबेलेन 66व्या मिनटार गोल करून फ्रान्साक जैत मिळवून दिले. पिरायेच्या 30व्या वर्सा पहिली 20 विश्वचषकात गोल करपी एमबापे हो पहिलो खेळगडो जाला. फ्रान्स सेगीत 3rd खेपे विश्वचषक उपांत्य फेरयेत पावला. आयज राती 2rd क्वार्टर फायनलीत स्पेन बेल्जियमा आड खेळटलो. मजगती नॉर्वे इंग्लंडा आड खेळटलो आणि अर्जेंटिना स्वित्झर्लंडा आड खेळ जावपाचो आसा. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 7 उक्तावण केले. ही सर्त बांबोळे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हांगा सुरू आसा. टेबल टेनिस खेळाचो प्रचार आणि प्रसार करून खेळगड्यां खातीर संवसारीक मळावेली माची उपलब्ध करून दिल्ल्या बद्दल आयोजकांची मुख्यमंत्र्यांनी तुस्त केल्या. गोय सरकार राज्यात खेळा मळार लागपी मुळावे सुविधा घटमूट करपाक आणि तरणाट्या खेळगड्यांक उर्बा दिवपाक सदांच तेको दिता. गोय हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे पसंतीचे केंद्र म्हणून उदयाक येत असा, असे ह्या वेळार मुख्यमंत्र्यांनी म्हळे. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंडात एक्सुरे सुवातांचेर घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. जाल्यार अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उपहिमालयन, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि उत्तर प्रदेशातल्या काय वाठारांनी आयज व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 3-4 दिसात दिल्ली, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तेंत मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रात लेगीत मोठो पावस पडपाचो अदमास आसा. मजगती आयज सकाळी सावन राष्ट्रीय राजधानीच्या जायत्या वाठारांनी पावसान काय प्रमाणात हजेरी लायल्या. हवामान खात्यान राष्ट्रीय राजधानीत येल्लो अलर्ट जारी केला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारत आणि ऑस्ट्रेलियन संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचेर नवे संयुक्त घोषणापत्र मंजूर केले. भारताक ऑस्ट्रेलियन युरेनियमाची दीर्घकाळ पुरवण करपाचे मान्य झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज न्यूझीलंडाच्या 2 दिसांच्या भोवडेर ऑकलंडात पावतले. सुरक्षित शिमो, समृद्ध शिमप्रदेश आणि जागृत समाज एकठांय येऊन देश सुरक्षित करूंक शकता असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगला. फुटबॉल विश्वचषकात फ्रान्सान मॉरोक्कोचेर 2-8-0 अशी मात करून उपांत्य फेरयेत सुवात सोडली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.